आकाशवाणी मुंबई, सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकारच्या 500 सेवा सामान्य नागरिकांना व्हॉट्सअपवर मिळणार. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा GDP दर वाढून 6.2%. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातले इयत्ता 11वीचे प्रवेश ऑनलाईन करण्याचा शासन निर्णय जारी. सातत्यानं सुरू असलेल्या घसरणीमुळे देशातले शेअर बाजार 9 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केरळचा पहिला डाव 342 धावांवर संपुष्टात, विदर्भाला 37 धावांची आघाडी. राज्य सरकारनं फेसबुक आणि व्हॉट्सअपची प्रवर्तक असलेल्या मेटा या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. याद्वारे व्हॉट्सअप गव्हर्नन्स ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या 500 सेवा सामान्य नागरिकांना व्हॉट्सअपवर मिळणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई टेक वीक 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ते गव्हर्निंग द फ्युचर AI अँड पब्लिक पॉलिसी या विषयावर बोलत होते. NPCI या जगातल्या सर्वात मोठ्या UPI पेमेंट गेटवे कंपनीचे जागतिक मुख्यालय मुंबईत सुरू केलं जाणार आहे. त्यासाठी आवश्यक जमीन कंपनीला हस्तांतरित केली जाणार असून त्याची कागदपत्रं आज कंपनीला सोपवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं नवीन फौजदारी दंडसंहिता लागू केली आहे. शक्ती कायद्यातल्या अनेक तरतुदी त्यात समाविष्ट आहेत, त्यामुळे शक्ती कायद्याचं स्वरूप बदलून नवीन आणावा लागणार असल्याचं ते म्हणाले.
शक्ती कायदा जो आपण तयार केला होता तो अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता आणि त्याच्यामध्ये मेजर केंद्रीय होम विभागाने काही ऑब्जेक्शन घेतले होते. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय होते ज्या निर्णयावरही तो अधिक्षेप करत होता, त्यामुळे तो अधिकार राज्याला नाही म्हणून याच्यामध्ये काही बदल हे करण्याची आवश्यकता होती. तथापि त्याच्यातले काही बदल करायच्या आधी केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले आणि आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्यातल्या बहुतांश गोष्टी या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये त्या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत. म्हणून आता आम्ही याचा पुन्हा आढावा घेऊ आणि आवश्यकता असेल तर नवीन अमेंडमेंट सहित या संदर्भातली पुढची कारवाई करू.
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा GDP अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन 6.2% इतका वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत हा दर 5.6% इतका होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज सुधारित आकडेवारी जारी केली. यामुळे जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारतानं आपलं स्थान कायम ठेवलं आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा GDP दर 6.5% वाढण्याची आशा या आकडेवारीत व्यक्त केली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात हा दर 9.2% इतका होता. कोरोनानंतरच्या आर्थिक वर्षाचा अपवाद वगळता हा गेल्या 12 वर्षातला सर्वाधिक दर आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात वर्षअखेरपर्यंत मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला ऑन डेर लेन यांनी आज दिले. सचिव तन्मय लाल यांनी आज दुपारी नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला ऑन डेर लेन यांच्याशी चर्चा केली. या कराराबाबत वाटाघाटी सुरू असल्याचं तन्मय लाल यांनी सांगितलं. पुरवठा साखळी आणि कौशल्य वाढवणं, सेमीकंडक्टरच्या सामंजस्य कराराबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. भारताचं AI मिशन आणि युरोपियन AI ऑफिसमध्येही सहकार्य वाढत असल्याचं ते म्हणाले. हरित ऊर्जेवर संशोधन प्रकल्पांसाठी 6 कोटी युरोचा निधी जाहीर केला असल्याचं त्यांनी सांगितलं. EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्त मंडळानं 2024-25 साठी कर्मचाऱ्यांच्या EPF ठेवींवर 8.25% व्याजदर कायम ठेवण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल. मंजुरीनंतरच व्याजाची रक्कम EPFO खात्यात जमा केली जाईल. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातले इयत्ता 11वीचे प्रवेश ऑनलाईन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातला शासन आदेश आज प्रसिद्ध झाला. आतापर्यंत केवळ मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक महापालिका क्षेत्रातले 11वीचे प्रवेश ऑनलाईन होत होते. इयत्ता 11वीचे सर्व प्रवेश ऑनलाईन होणार असले तरी पहिल्या 4 फेऱ्या झाल्यानंतर वर्ग सुरू होतील. पुण्यातल्या स्वारगेट बसस्थानक महिला अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयानं 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मध्यरात्री त्याला शिरूर तालुक्यातल्या गुनाट गावातून अटक केली होती. हे प्रकरण द्रुतगती न्यायालयात चालवलं जाईल अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
सातत्यानं सुरू असलेल्या घसरणीमुळे देशातले शेअर बाजार 9 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर उतरले आहेत. आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1414 अंकांची घसरण नोंदवत 73,198 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 420 अंकांनी घसरून 22,125 अंकांवर स्थिरावला. गेल्या वर्षी जून महिन्यात शेअर बाजार या पातळीवर होते. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीच्या तुलनेत बाजार 15% घसरले आहेत. जागतिक पातळीवर असलेलं अस्थिर वातावरण, अमेरिकेकडून विविध देशांवर लादलं जाणारं आयात शुल्क यासारख्या कारणांमुळे बाजारात घसरण सुरू असल्याचं विश्लेषकांनी सांगितलं. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नागपूर इथं सुरू असलेल्या अंतिम सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर केरळचा पहिला डाव 342 धावांवर संपला, त्यामुळे विदर्भाला पहिल्या डावात 37 धावांची आघाडी मिळाली. केरळचा आदित्य सरवटे आज 79 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार सचिन बेबीनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला, त्याचं शतक थोडक्यात हुकलं. तो 98 धावांवर बाद झाला. इतर फलंदाज दीर्घ खेळी करू शकले नाहीत. विदर्भातर्फे दर्शन नळकांडे, हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज लाहोरमध्ये सुरू असलेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियापुढं विजयासाठी 274 धावांचं आव्हान ठेवलंय. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 273 धावा केल्या. सादिकुल्ला अटलनं 85, अजमतुल्ला उमर झईनं 67 धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे बेन डॉर्शुइसनं 3 तर स्पेन्सर जॉन्सन आणि ॲडम झांप्रा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 6 षटकात 1 बाद 64 धावा झाल्या होत्या. महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. बंगळुरू इथं थोड्याच वेळात म्हणजे 7:30 हा सामना सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट संमेलन वेव्स एक्सप्लोरर चॅलेंजच्या माध्यमातून कथाकार आणि रचनाकारांना यूट्यूब शॉर्ट्स तयार करून आपला भारताबाबतचा दृष्टिकोन जगासमोर मांडण्याची संधी देत आहे. या शॉर्ट्सद्वारे ते भारताची विविधता, प्रामाणिकपणा आणि प्रतिभा टिपू शकतात. शॉर्ट्सचा आशय रचनाकाराचा स्वतःचा असणं आवश्यक आहे. ब्लॉगसाठी तयार केलेला व्हिडिओ जास्तीत जास्त 7 मिनिटांचा तर शॉर्ट्स जास्तीत जास्त 1 मिनिटाचा असावा. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेव्ज या कार्यक्रमाचा हा प्रमुख उपक्रम असून तो येत्या 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणार आहे. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. कोकणात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर इथं 14.7° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारच्या 500 सेवा सामान्य नागरिकांना व्हॉट्सअपवर मिळणार. चालू आर्थिक वर्षाच्या 3ऱ्या तिमाहीत देशाचा GDP दर वाढून 6.2%. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातले 11वीचे प्रवेश ऑनलाईन करण्याचा शासन निर्णय जारी. सातत्यानं सुरू असलेल्या घसरणीमुळे देशातले शेअर बाजार 9 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केरळचा पहिला डाव 342 धावांवर संपुष्टात, विदर्भाला 37 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. रात्री 8:05 ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र. नमस्कार.